आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलच्या राष्ट्रपतींदरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा होणार. दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नामिबियाला रवाना होणार. ब्रिक्स हे समावेशक बहुपक्षीयतेला चालना देण्यासाठीचं एक महत्वाचं व्यासपीठ असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन. अमेरिकेनं आयात शुल्क अंमलबजावणी 1 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली. अमेरिकेतील मध्य टेक्सासमध्ये पुरामुळे हाहाकार, 91 लोकांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता. आणि नागालँडमध्ये मुसळधार पावसानं पूर आणि भूस्खलन मदत कार्य सुरू. आता सविस्तर बातम्या. रिओ द जिनेरोमधील 2 दिवसांच्या ब्रिक्स शिखर परिषदेनंतर ब्राझील दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी काल ब्राझिलियामध्ये दाखल झाले. ब्राझीलच्या संरक्षण मंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलं. ब्राझीलचे राष्ट्रपती लुईज इनासियो लुला दा सिल्वा यांच्यासोबत आज ते व्यापार, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य आदी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. दोन्ही देशांदरम्यान काही करारही आज होणार आहेत. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नामिबियाचे राष्ट्राध्यक्ष नेटुम्बो यांच्या निमंत्रणानुसार विंडहोक इथं पोहोचणार आहेत. मोदी यांचा नामिबियाचा हा पहिलाच दौरा आहे. द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करणं आणि सहकार्याच्या विविध क्षेत्रांचा शोध घेणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे. दहशतवादाचा निषेध ही केवळ सोय नाही तर ती आपली मूल्यप्रणाली असली पाहिजे असं सांगत महत्वाच्या खनिजांचा तसंच तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळीचा वापर कोणत्याही देशानं स्वार्थासाठी किंवा सशस्त्रीकरणासाठी करू नये असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ब्राझीलमध्ये रिओ दी जानेरो इथं सुरू असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत शांतता आणि सुरक्षितता यावरील सत्रात ते काल बोलत होते. या परिषदेत ब्रिक्स देशांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी आपली वचनबद्धता दर्शवली. ब्रिक्स परिषदेचं अध्यक्षपद पुढच्या वर्षी भारताकडे असणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यंदाच्या परिषदेतला सहभाग आणि ब्राझील दौरा महत्वाचा असल्याचं केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव दामू रवी यांनी सांगितलं. ब्रिक्स हे सर्वसमावेशक बहुपक्षीयतेला चालना देण्यासाठी एक महत्वाचं व्यासपीठ आहे. आज विविध जागतिक संस्था वैधता आणि प्रतिनिधित्वाच्या समस्येचा सामना करत आहेत. अशावेळी ब्रिक्स देशांनी सहकार्याला बळकटी देऊन विश्वासार्ह सुधारणांना प्रोत्साहन देऊन नेतृत्व केलं पाहिजे असं मत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल रिओ द जानेरो इथं झालेल्या ब्रिक्स अर्थमंत्र्यांच्या आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांच्या बैठकीत व्यक्त केलं. व्यापार आणि आर्थिक निर्बंधांना भारताच्या धोरणात्मक प्रतिसादात बाजारपेठांमध्ये विविधता आणणं, पायाभूत सुविधांवर आधारित विकासाला चालना देणं, स्पर्धात्मकता आणि उत्पादकता वाढवण्याच्या उद्देशानं संरचनात्मक सुधारणा लागू करणं यावर लक्ष केंद्रीत केलं आहे असंही त्यांनी सांगितलं. यावेळी सीतारामन यांनी रशियाचे अर्थमंत्री अँटोन सिलुआनोव आणि चीनचे अर्थमंत्री लॅन फॉन यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली. अमेरिकेकडून 9 जुलैपासून लागू करण्यात येणाऱ्या आयात शुल्क अंमलबजावणीला आता 1 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक देशांना दिलासा मिळाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमाद्वारे ही माहिती दिली आहे. 14 देशांवरील नवीन आयात शुल्काची रुपरेषाही जाहीर करण्यात आली असून ते 1 ऑगस्टपासून लागू होतील. 2 एप्रिल रोजी भारतासह अनेक देशांना आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी जाहीर केला होता. मात्र नंतर त्याची अंमलबजावणी 90 दिवसांसाठी थांबवण्यात आली. त्यामुळे अनेक देशांना व्यापारी करार करण्यासाठी 9 जुलैपर्यंतचा वेळ मिळाला होता. आता बाधित देशांना अमेरिकेसोबत अंतरिम व्यापार करारांना अंतिम रूप देण्यासाठी आणखी वेळ मिळणार आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान शौर्य आणि स्वदेशात निर्मित उपकरणांच्या क्षमतांचं प्रदर्शन यामुळे आपल्या स्वदेशी उत्पादनांची मागणी जागतिक स्तरावर वाढली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत आयोजित संरक्षण लेखा विभागाच्या नियंत्रकांच्या परिषदेत बोलत होते. जग भारताच्या संरक्षण क्षेत्राकडे नव्या आदरानं पाहत असल्याचंही ते म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेतील मध्य टेक्सासमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पातळीत अचानक वाढ होऊन आलेल्या पुरानं हाहाकार माजवला आहे. या पुरात 91 नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत तर 40 अधिक लोक बेपत्ता आहेत. पुरामुळे नद्यांची धोक्याची पातळी वाढवण्यात आली आहे. शुक्रवारी झालेल्या संततधार पावसामुळे ग्वाडालूप नदीच्या पातळीत अवघ्या 1 तासात 26 फुटांपेक्षा जास्त वाढ झाल्याची माहिती टेक्सासचे राज्यपाल डॅन पॅट्रिक यांनी दिली. इथल्या मदत छावण्यांमध्ये 700 मुलं होती. प्रभावित भागात शोध आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या शुक्रवारी टेक्सासला भेट देणार आहेत. नागालँडमध्ये सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला असून भूस्खलन झाल्यानं घरं, रस्ते, पूल कोसळले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणांशी संपर्क तुटला आहे. भातशेतीचंही प्रचंड नुकसान झालं आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलासह अनेक संस्था बचाव कार्य करत असून मदत छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. दिमापूरमध्ये अनेक वसाहतींमध्ये पूर आला असून 844 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. दिमापूरमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. भारताच्या ऊर्जा क्षमतांना अद्ययावत आणि विस्तारित करण्यासाठी भारत नॉर्वेमध्ये विविध प्रकल्पांचा अभ्यास करत आहे असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलं आहे. पुरी यांनी काल बर्जनमध्ये नॉर्दर्न लाईट्स कार्बन डायऑक्साईड टर्मिनलला भेट दिली आणि हायड्रोकार्बन अन्वेषणाच्या विविध पैलूंवर आणि तंत्रज्ञानावर चर्चा केली. या बैठकीत नॉर्वेचे ऊर्जामंत्री जोस्टिन डाहल कार्लसन यांच्यासह तेल आणि वायू क्षेत्रातल्या प्रमुख कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. भारत हायड्रोकार्बनचा शोध पुढे नेण्याची योजना आखत असल्याचंही पुरी यांनी सांगितलं. महाराष्ट्र शासनानं सर्व विभागांना 150 दिवसांच्या उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत आकृतीबंध, नियुक्ती नियम सुधारित करणं, अनुकंपा तत्वावरील भरती 100% करणं आदी उद्दिष्ट दिली आहेत. या उद्दिष्टपूर्तीनंतर रिक्त पदांची निश्चित माहिती समोर आल्यावर राज्य शासन मेगा भरती करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितलं. मागील काळात शासनानं 75,000 पदभरतीचा कार्यक्रम जाहीर केला होता, त्यानुसार 1,00,000 जास्त पदांची भरती करण्यात आली असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडलेल्या पुरवणी मागण्यांपैकी विविध विभागांच्या पुरवणी मागण्यांना काल झालेल्या चर्चेनंतर विधानसभेत आवाजी मतदानानं मंजुरी देण्यात आली. यात गृह विभागाच्या 421,72,00,000, कृषी विभागाच्या 132,33,00,000 तसंच मराठी भाषा विभागाच्या 45,74,000 रुपयांच्या पुरवणी मागण्यांसह अनेक विभागांच्या मागण्यांचा समावेश आहे. आगामी जनगणनेची प्रक्रिया पुढच्या वर्षी एप्रिलपासून सुरू होणार असल्याचं नोंदणी महासंचालक आणि जनगणना आयुक्त कार्यालयानं समाज माध्यमावर जाहीर केलं आहे. सुरुवातीला घरांची नोंदणी आणि मोजणी होईल, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची गणना होईल. यात जातनिहाय जनगणनेचा समावेश असेल असंही त्यांनी कळवलं आहे. यासाठी 1 जानेवारी 2026 ते 31 मार्च 2027 दरम्यान प्रशासकीय सीमारेषांमध्ये कोणतेही बदल करू नये असं आवाहन जनगणना आयुक्तांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं आहे. अमरनाथ यात्रा सुरळीत सुरु असून काल 23,857 भाविकांनी दर्शन घेतलं. पहिल्या 6 दिवसात दर्शन घेणाऱ्या यात्रेकरूंची संख्या 93,000 अधिक झाली असून आज ही संख्या 1,00,000 पुढे जाण्याची शक्यता आहे. दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्थेत काल जम्मूतील भगवतीनगर तळावरून 7,541 यात्रेकरूंची सातवी तुकडी पुढील तळाकडे रवाना झाली. विम्बल्डन स्पर्धेत ग्रिगोर दिमित्रित्रेवला झालेल्या दुखापतीमुळे जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या जॅनुक सिनरला उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आहे. दिमित्रेवनं सिनरला उपांत्यपूर्व फेरीत सलग सेटमध्ये 6-3, 7-5 पराभूत केलं होतं, मात्र दुखापतीमुळे त्याला सामन्यातून माघार घ्यावी लागली. देशाच्या अनेक भागात सध्या पाऊस सक्रिय असून छत्तीसगड, राजस्थान, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाब, तेलंगण आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिला आहे. पुढील 4 दिवसात देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर वायव्य भागातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलच्या राष्ट्रपतींची विविध मुद्द्यांवर चर्चा होणार. दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नामिबियाला रवाना होणार. ब्रिक्स हे सर्वसमावेशक बहुपक्षीयतेला चालना देण्यासाठी एक महत्वाचं व्यासपीठ असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन. अमेरिकेनं आयात शुल्क अंमलबजावणी 1 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली. अमेरिकेत टेक्सासमध्ये पुरामुळे हाहाकार, 91 लोकांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता. आणि नागालँडमध्ये मुसळधार पावसानं पूर आणि भूस्खलन, मदत कार्य सुरू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.